हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्व मे स्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूप च मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे रवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेह च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् पानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला आज सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ ब्यूटी क्लॉथ स्टोअर्स या दुकानात या दुकानाच्या 6x6 च्या काउंटरच्या आतल्या जागेमध्ये अलौकिक आंतरिक सौंदर्य वाटलं जात होतं। त्याची किंमत चुकती करणाऱ्या चलनी नोटा अद्याप निर्माण झालेल्या नाहीत, पण प्रत्येक साधकाच्या अंतःकरणात उसळून येणाऱ्या प्रेमाच्या लाटा याच जणू त्या नोटा होत्या। आंतरिक सौंदर्य वाटणारा हा दुकानदार किती सौंदर असावा, त्याचं वर्णन वाङ्मयातले दिमागदार शब्द वापरून सुद्धा नाही करता येणार। हृदयात प्रेमाची अनावर वादळं उठल्यावर येणाऱ्या निःशब्दतेतूनच त्याचं थोडंफार वर्णन होऊ शकतं। काउंटरवर उभं राहून समोरच्या ग्राहकांना काय हवं ते बरोबर ओळखून त्यांना कापड विक्री करणारे बाळासाहेब बाकडे आणि काउंटरच्या आतल्या खुर्चीत बसून समोरच्या साधकांवर बोधाचा आणि प्रेमाचा सुगंध उधळणारे स्वामी माधवनाथ, ही रूपं एकाच व्यक्तीची आहेत का? हा प्रश्न सोडवताना माझी बालबुद्धी थकून जात असे। असं जीवन कसं बरं असू शकेल? हे खरंच असे आहेत ना? अशा नाना शंका मला पडायच्या, पण या शंकांचं संशयात रूपांतर कधीच होऊ शकलं नाही, तर त्या शंकांची जागा अत्यंतिक ओढीने घेतली। मला वाटतं याहून वेगळी गुरुकृपा ती काय असणार। टिळक स्मारक मंदिर ते पेरुगाईट या रस्त्यावर असलेल्या अनेक दुकानांमध्येच ब्युटी क्लॉथ स्टोअर्स हे दुकान होतं, परंतु त्या अनेक दुकानांपेक्षा फारच भिन्न होतं. आम्हा मित्रांना, म्हणजे पुन्हा सांगतो की माझ्याबरोबर माझे बाकीचे जे गुरुबंधू अनुग्रहित झाले, पंकज करवंदे, सुनील तावरे आणि शशांक पुरंदरे. आणि मला आता येताना एका भगिनींनी सांगितलं की आम्हा मित्रांना म्हणजे कोण मित्रांना, ते पण अज्ञानमधनं सांगत जा. त्या दुकानाचं, आम्हा मित्रांना त्या दुकानाचं एक गूढ आकर्षण वाटायला लागलं. दुकानात सकाळ संध्याकाळ होणाऱ्या प्रार्थनांनी आमचं सर्वांचं चित्त वेधून घेतलं. कसंही करून त्या प्रार्थना आपल्याला मिळाव्यात असं वाटत राहील. लेक्चर्स बुडवण्याचा माझा छंद तसा जुनाच होता. आता लेक्चर बुडवून प्रार्थनेला जाऊ लागलो आणि त्या छंदाला एक हेतू प्राप्त झाला. अगदी रोज नाही, पण जितकं जमेल तितक्यांदा सकाळी 9:30 आणि संध्याकाळी 7:30 या वेळा पाळण्याची अहमहमिका आमच्यामध्ये सुरू झाली. सार्वत्रिक सुट्टी, सणवार या दिवशी सुद्धा दुकानात गर्दी वाढत असे. सकाळी 9:30 स्वरूपानंदांना उदबत्ती ओवाळून स्वामीजी प्रार्थनेला सुरुवात करायचे. सकाळच्या वेळेला ताराताई, सुषमाताई, चिन्मयी अशा काही साधिका नित्य असत. सुट्टीच्या दिवशी कांचन, सुलोचना, राधिका यासारख्या साधिका सुद्धा असायच्या. त्याचबरोबर माझ्यासारखे अनियमितही कधी कधी असत. त्या प्रार्थना आणि त्यानंतरच्या आरत्या या माझ्यासाठी अविस्मरणीय ठरल्या. मला त्या आरत्या सुरुवातीला येत नव्हत्या, पण ऐकत राहाव्या असं वाटे. ऐकताना समोरच्या गजबजलेल्या रस्त्यावरची वर्दळ खूप दूर निघून गेली असं वाटे. माझघरातल्या देव्हाऱ्यात निरंजन तेवावं असं काही सते वातावरण त्या ठिकाणी होऊन जाई. त्या प्रार्थना आणि आरत्या मी धडपड करून लिहून घेतल्या आणि अधाशासारख्या पाठ केल्या. त्या आरत्या म्हणताना स्वामीजींचे जे भाव असत, त्यांच्या स्वरात जो ओलावा असे, त्याचं मी केवळ स्मरण करू शकतो. मी प्रार्थना आता म्हणणार आहे, पण त्यातला स्वामीजींचा भावाविष्कार प्रत्येकाला आपल्या कल्पनाशक्तीनेच अनुभवा लागणार आहे. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः श्रीराम. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरु सर्व हि माझा रघुवीरु सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले तेथे. हरिओम. अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे देवा, पोटी घालणे महान पापी मी मज परितु आपुला म्हणणे. पतित पावन हैसे अपना नाम धरिले सी देवा, नाम धरिले सी. आता पतिता उपेक्षणे योग्य नव्हे तुझसी, दिनानाथा विश्वंभरा करुणा अवतारा देवा, करुणा अवतारा। दासगणूला नकोला विन्मुखमाघारा, मुखी राहो नाम ध्यानी, मनी तुझी मूर्ति देवा, मनी तुझी मूर्ति। घडो कीर्तन सेवा देवा, सदैव ह्या हाती। प्रतिवर्षासी वारी रामा, पंढरीसी होवो देवा, पंढरीसी होवो। तुझिया समचरणांचा प्रेमा, वाढत की जावो। साधु संतांची ती होवो, साधु संतांची ती होवो। सदैव मज भेटी देवा, सदैव मज भेटी। दासगणु म्हणे वस्ती राहो गोदेच्या काठी, कुंडलीक वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। यानंतर तुकोबांचा एक गोड आळवणारा अभंग ते म्हणत असत। करुणी विनवणी पायी ठेवितो माथा, पायी ठेवितो माथा। परिसावी विनंती माझ्या पंढरी नाथा, माझ्या द्वारका नाथा। असो नसो भाव हालो तुझी या पाया, आलो तुझी या पाया। कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया, पाहे पंढरी राया। अखंडित बैसावे ऐसे वाटते पायी, ऐसे वाटते पायी। साहोदी संकोच ठाव थोड़ा सा दे, ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी, तुझी वेडी वाकुडी। नामे भव पाश हाते आपुल्या तोडी, हाते आपुल्या तोडी। हे सर्व झाल्यावर अत्यंत स्थिर आणि मृदू स्वरात ते आरत्या करायचे। त्यांनी आरती सुरू केली की इतर साधक त्यांच्या स्वरात स्वर मिसळत असत। आरतीचा आवाज सर्वांचाच अगदी खालचा असे, त्यामुळे स्वामीजींचे सर्व स्पष्ट शब्द पण सर्व शब्द स्पष्टपणे ऐकू यायचे। आरती ज्ञानराजा ती चाल आपण जशी म्हणतो तशीच। आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा। माऊलींच्या विषयीचा प्रेमाचा आवेग त्या आरती वाटे अवतरत असे। त्यानंतर तुकाराम महाराजांची आरती ते म्हणायचे। आरती तुकारामा, स्व स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ति पाय दाखवियाम्हा आरती तुकारामा। त्या आरतीने सुद्धा आम्ही सर्वजण अक्षरशः हेलावून जायचो। राघवे सागरात पाषाण तारिले तैसे हे तुको बांचे अभंग रक्षियले आरती तुकारामा। तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासियाले म्हणोनी रामेश्वरी चरणी मस्त कठेविले आरती तुकारामा। तुकोबांच्या आरतीनंतर स्वरूपानंदांची आरती सद्गुरुनाथांची करूया सगुण स्वरूपाची ही आरती व्हायची। आरत्या करताना स्वामीजी टाळ्या वाजवत असत। त्यांची टाळी वाजवायची पद्धत पण मला पाहायला फार आवडायची। डाव्या हाताचा पंजा सरळ पुढे पालथा धरून त्यावर उजवा पंजा एका विशिष्ट लयबद्ध पद्धतीने ते वाजवायचे। अगदी खरं सांगायचं झालं तर इतक्या हळुवार आणि भावपूर्ण टाळ्या वाजवणं सुद्धा मी या आधी बघितलं नव्हतं। गणपती उत्सवात कांठाळ्या वाजणाऱ्या टाळ्यांनी केलेली आरतीच मला ठाऊक होती। दुकानातल्या आरतीच्या वेळेची स्वामीजींची टाळी वाजवण्याची रीत बघून मी स्वतः टाळी वाजवायचं थांबून त्यांच्याकडे पाहत राहणंच जास्त पसंत करायचो। आरत्या झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज स्वरूपानंद यांचा पुन्हा एकदा जय जयकार होत असे। आरतीनंतर सहजच त्या पवित्र वातावरणात शांतता भरून राहील, डोळे आपोआपच मिटले जात। थोड्या वेळाने स्वामीजींच्या आवाजातलं हरी हरी, ज्ञानराजा, स्वामीजी असं काही कानावर येत असे। आपला आजचा दिवस सार्थकी लागला असं निश्चित वाटून जाई। आपली कुठलीही लायकी नसताना अशा स्वर्गीय वातावरणात आपण आलो याबद्दल नकळत कृतज्ञता वाटे। संध्याकाळी 7:30 वाजताच्या प्रार्थनेला सुद्धा आम्ही हटकून जायला लागलो। संध्याकाळी फक्त ज्ञानोबा, तुकोबा आणि स्वरूपानंद या तीन आरत्याच होत असत। संध्याकाळी गिराईकांची दुकानात गर्दी सुद्धा असे। कुणी व्यक्ती कापड बघण्यासाठी दुकानात आल्याबरोबर त्वरित स्वामीजी खुर्चीवरून उठून काउंटरपाशी जात आणि अगदी सहज परंतु अदबीनं त्या व्यक्तीशी संवाद साधत। कधी आरती सुरू असतानाच जर एखादा ग्राहक आला तर आरतीमधून उठून ते त्या ग्राहकाशी बोलायला सुरुवात करायचे। आरती उरलेले साधक पूर्ण करत। काही वेळेस एखादी व्यक्ती त्यांना विचारी की आतल्या बाजूला काय चाललं आहे, स्वामीजी त्यांना तत्परतेने सांगत की आत काही साधक मंडळी बसली आहेत, त्या आरत्या म्हणतायत। कापडाच्या दुकानात आरती म्हणणारे साधक कसे काय, हा प्रश्न त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटत असे। बुचकळ्यात पडलेल्या चेहऱ्यांनी ते ग्राहक पैसे चुकते करून निघून जात असत। दुकानात सकाळ सायंकाळ होणाऱ्या प्रार्थना आणि आरत्या हा माझ्या आणि माझ्या साधक मित्रांसाठी एक आकर्षण केंद्र बनून गेला।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ धाम परमहंस सद्गुरु स्वामी एक वेळ करी या दुखावे गळे एक वेळ करी या दुखावे गळे दुरिताचे जाळे उगवोनी दुरिताचे जाळे उगवोनी आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंग रात्री दिवस पांडुरंग बहु दूरवरी भोगविले भोग बहु दूरवरी भोगविले भोग आता पांडुरंगा सोडवावे आता पांडुरंगा सोडवावे आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा रात्री दिवस पांडुरंगा तुका म्हणे काया करीन कुरवंडी तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडी मस्तक ओवाळून सांडी मस्तक आठवीन पाय आठवीन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा रात्री दिवस पांडुरंगा पांडुरंगा
हरि 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 स्वामी जी हरि नागपूरच्या एका साधकाने एक भलं मोठं बाड मला पाठवून दिलं प्रश्नांचा मी त्याच्यातले प्रश्न चाळत होतो त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे बराच मोठा प्रश्न आहे बरं का किंवा बरेच प्रश्न आहेत असं मी म्हणेन वेद उपनिषदे त्यांच्यावरील टीका यांच्यापेक्षा दासबोध साधकांच्या पचनी का पडत नाही माझे पूर्ण प्रतिबिंब त्यात पाहून माझी बेचैनी वाढते म्हणून का असं म्हणून सर्व साधकांकरता आत्मनिरीक्षणाने संक्षिप्त उत्तर अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे आणि पुढे डॅश दिलाय आणि म्हटले वितंड वादासाठी नाही. आणि जे प्रश्न आहेत ते मात्र ऐकून तुम्ही चकित व्हाल. आपल्या सर्वांनाच प्रत्येकानी स्वतःला विचारायला पाहिजेत असे प्रश्न आहेत. मला असं वाटतं की त्यांनी असं म्हटलंय की हे प्रश्न मी तुम्हाला विचारावेत एकेकाला. बर का, तुमच्याकडे एवढे साधक श्रोते येतात तर त्यांना तुम्ही विचारा हे प्रश्न असं म्हणून माझ्याकडे त्यांनी हे प्रश्न दिलेत. ते असे आहेत, मी अनुग्रह का घेतला, संक्षिप्त उत्तर हवे, नियमितपणे मी साधना करतो का, मी केलेल्या साधनेचे फलित मला काय मिळाले, माझ्यात काही परिवर्तन झाले का, कशा प्रकारचे परिवर्तन बाह्यतः आणि आंतरिक झाले, मी चिंतन मनन करतो का, माझ्या शंकांचे पूर्णतः निरसन झाले का, की माझे सुद्धा मामा / मामी सारखेच भांबवलेल्या स्थितीत रूपांतर झाले आहे, मी खरोखर आनंदात निरंतरपणे असतो का, मुखवटे माझे मी काढून टाकून वास्तविकपणे अहंकार रहित होऊन माझे जीवन व्यापून समर्थपणे मी अनुभवतो का. मला असं वाटतं की तुमच्या प्रत्येकाला हा जर प्रश्न विचारला तर तुम्हालाही कंटाळा येईल. तुम्हाला उत्तर देताना देखील जरा विचित्रच वाटेल. त्याच्याऐवजी मी असं ठरवलं, माझ्या आत्ताच मी हे वाचले सगळे प्रश्न, पण मी असं ठरवलं की या प्रश्नांची उत्तरं मीच द्यावीत. ते ऐकतील, ते एकतर सीडी तरी ऐकतील जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा, किंवा कदाचित जर ऑनलाईन ऐकत असतील तर आता या क्षणाला ते ऐकतही असतील. मी अनुग्रह का घेतला असा पहिला प्रश्न आहे. मी देवदर्शन आत्मदर्शन आपल्याला व्हावं म्हणून अनुग्रह घेतला. मला लहानपणापासून म्हणजे मला जेव्हा नीट समजायला लागलं, माझी अशी कल्पना आहे की 14-15 वर्षापासून मला संतांनी जे मिळवलं ते आपल्याला मिळेल का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यापोटी माझ्याकडून तेव्हा काही श्रवण घडलं, काही प्रवचन व्याख्यान अशी ऐकण्यात आली, माझी मुमुक्षा अधिकाधिक वाढत गेली. आत्ताच्या काळात कोणी संत असेल का असा प्रश्न मला पडत असे. मी ध्यानाला बसायला सुरुवात केली, जमेल तसं वाचून आपल्या मनाने. आणि जेव्हा मला बाळासाहेब वाकडे भेटले, त्यांच्या दुकानात मी जायला लागलो, आणि त्यांच्या चालण्या बोलण्याचा, विचार व्यक्त करण्याचा, त्यांच्या केवळ असण्याचा देखील फार प्रभाव माझ्यावर पडला. इतका की माझं सगळं विचारचक्र त्यांच्या भोवती फिरायला लागलं. मी त्यांच्याकडे अतिशय आकर्षित झालो. मला जी मुळात ओढ होती ती ओढ त्यांच्यापाशी पूर्ण होईल अशा खात्रीने मी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. तसं इतकं पारमार्थिक वाचन किंवा श्रवण थोडं बहुत असं झालेलं असताना देखील अनुग्रह हा शब्द मला माहीत नव्हता, दीक्षा हा शब्द माहीत होता. पण जेव्हा ते म्हणाले की तुला ध्यानाची केवळ प्रक्रिया समजवून हवी आहे की अनुग्रह हवा आहे, तेव्हा या शब्दाचा काही विशेष अर्थ असेल असं मला वाटलं. असं असल्यामुळं ती विशेष गोष्ट आपल्याला मिळावी या भावनेने मी मला अनुग्रह आपला व्हावा असं मी त्यांना म्हणालो आणि त्यांचा मला अनुग्रह झाला. नियमितपणे मी साधना करतो का? हो. मला 2 मे 1977 रोजी स्वामीजींनी अनुग्रह दिला आणि तेव्हापासून मी अत्यंत नियमितपणे साधना केलेली आहे. सुरुवातीला साधारणपणे अर्धा तास मी बसत असे. स्वामीजींकडून ऐकूनच प्रेरणा घेऊन मी ती बैठक वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर 1.5 तास अशा पद्धतीने जवळपास 18 वर्ष मी ध्यानाला बसलो. रोज 1.5 तास बसत असे. अलीकडे मी साधारण 45 मिनिटं ध्यानाला बसतो. मी अत्यंत नियमितपणे ध्यान केलं आणि कोणत्याही प्रसंगी, म्हणजे घरात मृत्यू झाले, आजारपण झाली, माझं स्वतःचं लग्न झालं, मुलं झाली, सुखाचे दुःखाचे अनेक प्रसंग झाले, पण प्रत्येक दिवशी मी साधना केली असं माझ्या स्मरणात आहे. मी केलेल्या साधनेचे फलित मला काय मिळाले? मला प्रत्येक ध्यानाच्या बैठकीतून, प्रत्येक असं जर म्हटलं तर थोडी अतिशयोक्ती देखील होऊ शकेल, पण बहुतांशी ध्यानाच्या बैठकीतून उठताना मला समाधान मिळालं. माझ्यात काही परिवर्तन झाले का? स्वामीजींकडे पाहून माझ्या मध्ये बरंच परिवर्तन झालं. त्यांचं चालणं बोलणं, विचार करणं, याचा फार प्रभाव पडला. त्यांचं जे शुद्ध आचरण होतं त्याचा खूप प्रभाव पडला. मानसिक रीतीने मी पूर्ण ईश्वर भक्त परमार्थ प्रेमी संत प्रेमी असा झालो. बुद्धीच्या अंगाने देखील परिवर्तन झालं. आत्मदर्शन हेच जीवनाचं ध्येय आहे अशा प्रकारे बुद्धीमध्ये परिवर्तन झालं. माझी जी कर्म आहेत ती कर्म संपूर्ण सुधारली असं म्हणता येणार नाही, पण ती कर्म हळूहळू सुधारत गेली असं मला वाटतं. कशा प्रकारे परिवर्तन बाह्यतः आंतरिक झालं? आता सांगितलं तसं बाह्यतः परिवर्तन शक्य तितकं समतोल राहून, शांत राहून व्यवहार करायचा. किंचित अनासक्ती, किंचित वैराग्य भावनेनी राहायचं आणि आंतरिक परिवर्तन ध्यानात मिळणाऱ्या शांतीचा प्रभाव हा अंतर्मनावर किंवा अंतरावर नेहमीच राहत गेला. मी चिंतन मनन करतो का? सुरुवातीला चिंतन कसं करायचं हे मला माहीत नव्हतं, पण स्वामीजींची प्रवचनं ऐकूनच चिंतन कसं करायचं याच्याबद्दल मला कल्पना आली. तसंच मनन करणं म्हणजे मनतः ठरवून ते आचरणात कसं उतरेल हे पाहायचं असा विशेष अर्थ मला विनोबांच्या वाङ्मयातून समजला. नुसतं मनात घोळवणे नव्हे तर मननानी ते आचरणात जर आणलं तर मनन परिपूर्ण झालं, अशा शब्दांचा माझ्यावर खूप परिणाम झाला आणि त्या तऱ्हेने मी मनन करू लागलो. चिंतन करताना मी माझी पद्धत बसून घेतली. चित्तरहित झाल्यानंतर त्या चित्तरहिततेमध्ये गुरुवाक्याचं सतत स्मरण करणं किंवा गुरुवाक्याचा उहापोह करणं, अशा प्रकारचं चिंतन मी सुरुवातीला खूप केलं. तत्चं स्वरूप काय, शास्त्रांनी काय सांगितलंय, त्वमचं स्वरूप काय आपल्याला वाटतं ते, पण शास्त्रांच्या म्हणण्याप्रमाणे जे तत्चं म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे तेच त्वमचं स्वरूप आहे, तर मला काय बदलायला लागेल, अशा प्रकारच्या माझ्या चिंतनाचा रोख सुरुवातीला होता. आणि महावाक्याचं चिंतन एवढी एक गोष्ट साधना म्हणून, अनुषंगिक साधना म्हणून मी मधून अधून अनेक वेळेला केली. माझ्या शंकांचे पूर्णतः निरसन झाले का? माझ्या ठिकाणी संदेह होता, असा संदेह होता की जीव हा परमात्मा कसा होऊ शकेल. पण ध्यानात मिळणाऱ्या समाधानानी त्यावेळेपुरता तरी जीव हा परमात्मा स्वरूप आहे अशी प्रचिती थोडी थोडी येत गेली. अशी प्रचिती येत असताना देखील एरवीच्या जीवनात हा संदेह परत डोकं वर काढत असे. नंतर असं लक्षात आलं की ध्यानाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव ध्यानाच्या वेळेसारखाच ध्यानानंतरच्या मनस्थितीवर, बुद्धीच्या निश्चयावर हळूहळू कालांतराने वाढू लागला किंवा त्या निश्चयाचा काळ हा वाढू लागला. आणि जो संदेहाचा काळ आहे तर तो कमी व्हायला लागला. अशा तऱ्हेने अधिकाधिक काळ निसंदिग्ध आणि थोडा थोडा काळ संदिग्धतेमध्ये असं जाऊ लागला. या संदिग्धतेच्या काळामध्ये जर नीट आठवायचं झालं तर आपण जेव्हा विकारांनी ग्रस्त झालो तेव्हा आपण आत्मा हे साफ विसरून आपण म्हणजे देह अशा प्रकारची भावना निर्माण होते असं माझ्या लक्षात आलं. आणि आपण विकारांच्या तावडीमध्ये सापडतो आणि तेवढ्या वेळेपुरता तरी आत्मबोध थोडासा दूर राहिल्यासारखं मला जाणवतं. अजूनही तशा प्रकारे विकारांना जर पूर्णपणे दूर ठेवता आलं नाही तर आपण संदेहामध्ये सापडू असंच मला वाटत राहिलेलं आहे. आणि त्यामुळं जसं आत्मचिंतन तसं विकारांपासून दूर राहणं, विकार निर्माण होऊ न देता भोग भोगण्याची कला, अशा प्रकारचं जीवन असलं पाहिजे हे मनावर ठसलं. ते संपूर्ण जमलं असं जोपर्यंत देह आहे तोपर्यंत, जोपर्यंत मी देहानी आहे तोपर्यंत जर म्हटलं तर थोडी अतिशयोक्ती होईल असंच मला वाटतं. कारण टॉलस्टॉय म्हणतो तसं, मी ध्येयाला शिवलो रे शिवलो असं म्हणेपर्यंत ध्येय मी सुटलो रे सुटलो असं म्हणून दूर निघून जात. त्यामुळं प्रयत्नशील राहणं हेच आपल्या हातात आहे आणि तेच करायला पाहिजे असं मला वाटतं. की माझे सुद्धा मामा मामी सारखेच भांबवलेल्या स्थितीत रूपांतर झाले आहे. मामी निसंदिग्ध आहेत हे मला माहिती आहे, ते मामा आहेत आणि त्यांच्या पत्नी मामी आहेत. पण मामांनी ज्यांनी हे प्रश्न विचारलेले आहेत तर ते आपल्या सगळ्यांची परीक्षा पाहण्यासाठी प्रश्न विचारलेले असल्यामुळं त्यांना मी या शंकांमध्ये सापडलेले आहेत असं म्हणू शकत नाही. एखाद वेळ मामा तिथं ऐकत असतील तर ते खुशी होतील म्हणून मी म्हणतो. मी खरोखर आनंदात निरंतरपणे असतो का? मी आनंदात असतो पण माझ्या आनंदाच्या कल्पना शांतीशी जास्त निगडीत आहेत. मी आनंदात असतो असं म्हणण्यापेक्षा मी शांत असतो असं मला म्हणायला जास्त आवडेल. हे निरंतर असणं ही फॅन्टसी एक प्रकारे असू शकते निरंतर या शब्दामध्ये. मगाशी म्हटलं तसं जेव्हा जेव्हा देहभाव किंवा विकार येतील तेव्हा शांती आपल्यापासून दूर जाते आणि तसं होऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील असणं हे साधकाचं काम आहे. मुखवटे माझे मी काढून टाकून वास्तविकपणे अहंकार रहित होऊन माझे जीवन व्यापत सार्थकपणे मी अनुभवतो का? आपल्या ठिकाणी अनेक मुखवटे असतात. आपण खरं म्हणजे निसंग आणि साफ आत्मा असताना आत्मरूप असताना पण आपण देहात अडकलेले असल्यामुळं आपली ओळख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होणं स्वाभाविक आहे. जसं मी माझ्या मुलांसमोर गेलो की त्यांचा मी पिता असतो. मी पिता हा मुखवटा धारण केलेला आहे. माझ्या पत्नी समोर मी पती असतो. पती हा मुखवटा मी धारण केलेला आहे. माझ्या शिष्यांसमोर मी गुरु असतो. गुरु हा मुखवटा मी धारण केलेला आहे. आणि बोध झाल्यानंतर माझ्या गुरुंसमोर देखील मी शिष्य असतो आणि कायम शिष्य भावाने राहण्याचाच प्रयत्न करतो. वस्तुतः गुरु आणि शिष्य हे मुखवटेच आहेत. साफ शुद्ध आत्मस्वरूपाच्या पक्षी हे सगळे मुखवटे जरी असले तरी व्यवहारतः ते आवश्यकच आहेत. तसं आपलं नाव देखील हा मुखवटाच आहे. आपण नामरूपातीत असताना विशिष्ट नामाचे असणं पण व्यावहारिक ओळखीसाठी ते आवश्यक देखील आहे. जसं आपल्या इथं कोणालाही जर नाव नसतं तर आपण एकमेकांना काय म्हणून ओळखलं असतं? असं असल्यामुळं जर मुखवटेच म्हणायचं झालं तर या काही मुखवटे या प्रकारचे धारण केल्याखेरीज जीवन ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. असं असल्यामुळं संपूर्ण मुखवटे काढून जगणं ही जी गोष्ट आहे ती ध्यानामध्ये जेव्हा विदेह स्थिती प्राप्त होते तेव्हाच शक्य आहे. ध्यानामध्ये जेव्हा सर्व गोष्टींचं विस्मरण होतं, मनच नाहीसं होतं, त्यामुळे मनात असलेल्या सर्व नातेसंबंधाचा जगताचाच विसर पडतो, तेव्हा मात्र आपण शुद्ध स्वरूप पूर्ण निसंग आत्मस्वरूपामध्ये राहू शकतो. इतर वेळेला कामाकरता म्हणून या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि वसिष्ठांनी रामचंद्रांना देखील अशाच प्रकारचा उपदेश केलेला आहे. अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव असं वसिष्ठ रामचंद्रांना म्हणतात. त्या न्यायाने हे मुखवटे संपूर्ण काढून जीवन जगता येणं अशक्य आहे. तर हे सगळे मुखवटे मी धारण केलेले आहेत असं मी मामांना सांगतो. मी मला विसरून जगतो का? आपल्या स्वतःला विसरून जगायचं नसून आपली स्वतःची जी मूळ ओळख आहे त्या ओळखीमध्ये स्थिर राहून जगायचं आहे. स्वतःला विसरणं ही तशी कल्पना देहाला विसरणं किंवा मनाला विसरणं अशा पद्धतीची आहे. पण विसरल्यानंतर तिथं कोणत्या तरी गोष्टीचा आठव पाहिजे. एरवी त्या विसरण्याला भ्रम किंवा भ्रामकता म्हणता येऊ शकेल. असं असल्यामुळं आपल्या स्वतःला विसरण्यापेक्षा अहम आत्मा हे कधीची विसरू नये अशा पद्धतीचं जीवन जगावं असं मला वाटतं. माझ्या दीक्षा देणाऱ्या दीक्षा गुरूंकडून काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या की नाही? माझ्या दीक्षा देणाऱ्या दीक्षा गुरूंकडून काहीही अपेक्षा नव्हत्या. स्वामीजींकडून माझ्या काहीही अपेक्षा नव्हत्या. आणि स्वामीजींनी देखील मी माझ्या स्वतःच्या आनंदात राहावं याच्यापेक्षा कोणतीही अधिक अपेक्षा माझ्याकडून कधी केली असं मला आठवत नाही आणि कोणाकडूनच केली नाही. त्यांनी जेव्हा अनुग्रह दिला तेव्हा तो कसलीही अपेक्षा न ठेवता अनुग्रह दिला. मी मगाशी म्हटलं तसं अनुग्रह हा विशेष शब्द असावा असं मला वाटलं म्हणून केवळ मी त्यांना ध्यानाची प्रक्रिया सांगायच्या ऐवजी मला अनुग्रहच द्या असं म्हटलं. ते मला म्हणाले की श्रीफल आणि फुलं घेऊन ये. तर मी जाता जाता आमच्या तिथं ते लालू म्हणून एक मारवाड्याचं दुकान आहे तिथून श्रीफल घेतलं, एक रिकामी पिशवी घेऊन बाहेर पडलो. जाता जाता श्रीफल घेतलं, पुढे एका दुकानातून फुलाचा पुडा घेतला आणि स्वामीजींकडे गेलो. मला हेही माहीत नव्हतं की अनुग्रहाच्या वेळेला काही खडीसाखर तरी निदान पेढे तरी घेऊन जावेत आणि जे आपल्याला अनुग्रह देतात त्यांना काही एक आभार म्हणून समर्पणाचं प्रतीक म्हणून काही गुरुदक्षिणा द्यावी हेही मला माहीत नव्हतं. सांगणारही कोणी नव्हतं, आमच्या घरी हे काही माहीत नव्हतं. अनुग्रह झाल्यानंतर ते माझ्या समोर पाठ मांडून बसलेले होते. त्यांनी आपले दोन्ही पाय माझ्या समोर ठेवले आणि म्हणाले की इथं नमस्कार कर. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि मग म्हणाले की तू बरोबर काय आणलेस ते माझ्या हातात दे. तर मी फक्त श्रीफल आणलेलं होतं ते त्यांना दिलं. आणि मग म्हणाले की बरोबर जो हार आणलायस तर तो ज्ञानेश्वर महाराजांना घाल. तर मी म्हटलं मी हार आणला नाही, मी फुलं आणली आहेत. ठीक आहे म्हणाले की ज्ञानेश्वर महाराजांना ती फुलं अर्पण कर आणि दोन फुलं माझ्या हातात दे. पुढाच नेलेला होता. तेव्हा पासून ते त्यांनी देह ठेवेपर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये कधीही अपेक्षा मला दिसली नाही. ते श्रीफल त्यांनी मला प्रसाद म्हणून परत दिला आणि त्याच्या आधी मी दुकानात जवळपास एक 8-10 महिने त्यांना पाहत होतो तेव्हाही त्यांच्यापाशी कोणती अपेक्षा नव्हती आणि माझ्यापाशी देवदर्शन आत्मदर्शन प्राप्त करून घ्यावं अशी ओढ असल्यामुळं आणि काही त्यांच्याकडून आपल्याला मिळावं अशी माझ्याही ठिकाणी कोणती अपेक्षा नव्हती. सद्गुरु आणि शिष्य यांच्यातला संबंध हा निरपेक्षच असतो. ते अकारण दया करणारे, अकारण कारुण्य सिंधू असेच असतात. शिष्य त्यांच्याकडून कदाचित संसार दुरुस्त व्हावा, आपली भरभराट व्हावी, आपले काही प्रश्न सुटावेत, अशा प्रकारच्या अपेक्षा ठेवत असू शकेल, पण तशा प्रकारची कोणतीही अपेक्षा माझीही त्यांच्याकडून कधीही नव्हती. त्यांच्या कृपेनी किंवा माझ्या स्वाभाविक असणाऱ्या किंवा माझ्या अतीताप्रमाणे प्रार्थनाप्रमाणे जे जीवन माझ्या वाट्याला आलेलं होतं ते मला मान्य होतं. मात्र या आता मी सांगितलं त्या गोष्टीचं मला जेव्हा जेव्हा स्मरण होतं तेव्हा तेव्हा अपेक्षा जरी त्यांच्या नसल्या तरी देखील आपण हे करू शकलो नाही असं व्यक्ती म्हणून मला नेहमी वाटत आलेलं आहे. मी रिकामे हात घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला ओंजळ भरून दान दिलं असं मला वाटतं. अगदी सुदामा का असे ना तो मुठभर पोहे घेऊन गेला. मी मात्र भाव खूप घेऊन गेलो, पण भावाखेरीज आणि काहीच नेलं नाही. तेव्हापासून त्यांचा आणि माझा संबंध हा काहीही मी त्यांना द्यावं अथवा त्यांनी मला द्यावं असा प्रत्यक्षात नसताना आणि मी त्यांना तेव्हा काही दिलं नाही, पण त्यांनी मात्र ते मात्र मला अजूनही देत आहेतच. माझ्यातील प्रामाणिकपणा वाढला की नाही, माझ्यातील भयाचे निरसन झाले की नाही, मला मृत्यूचे भय अजून वाटते की नाही, असे तीन प्रश्न एका पाठोपाठ एक आहेत. प्रामाणिकपणाच्या पुढं सगळ्या गोष्टी तुच्छ आहेत असंच मला वाटतं. कारण आत्म्याला जाणण्यासाठी जर जीवन असावं तर त्याच्यात थोडी जरी वक्रता असेल तरी देखील तसा प्रश्नच आहे. किंचित वक्रता असणारं जीवन ही कधी आत्म्याला प्राप्त करू शकत नाही. असं असल्यामुळं माझ्या संस्कारांमुळं आई वडिलांनी केलेल्या आणि माझ्या मूळ प्रकृतीनुसार ही जी परमेश्वराकडून लाभली अथवा पूर्व कर्मांमुळं मला लाभली मी कधीही अप्रामाणिक राहिलो नाही. मी प्रामाणिक, सत्य, स्पष्ट वक्तेपणा आणि त्या करता म्हणून वाटेल ती किंमत मोजायला नेहमीच तयार असतो. काहीही झालं तरी देखील सत्य आणि प्रामाणिकपणा याची असत्य आणि अप्रामाणिकपणाशी तडजोड मी आयुष्यात केलेली नाही. स्वामीजींकडे यायच्या आधीही केली नाही, स्वामीजींकडे आल्यानंतरही केली नाही आणि अप्रामाणिकपणा थोडा बहुत स्वीकारला किंवा असत्याचा थोडा बहुत आश्रय धरला तर काही लोकांना सांभाळता येईल. आपलं काम हानी जे लोक कामाला करतायत त्यांच्यापासून वाचवता येईल असंही मनात कधी आलं नाही. याच्या उलट सगळ्या गोष्टी टोकाच्या विरुद्ध असताना देखील मी कधीच तडजोड न करता काम देखील या आत्ताच्या दशेपर्यंत वर आणलं. याच्याऐवजी जर असत्याशी थोडी बहुत तडजोड केली असती तरी देखील तुम्हाला चेहरा राहत नाही असं माझं मत आहे. भयाचं निरसन झालं की नाही, सद्गुरूंचं कार्य करत असताना जे योग्य वाटेल तर ते करत राहायचं, जे सत्य असेल ते करत राहायचं, आणि त्याच्यातून जे निर्माण होतील ते परिणाम भोगायला मी तयार आहे असं जेव्हा भाव धरतो तेव्हा मग घडणाऱ्या प्रसंगातून विकार म्हणून एखाद्याला भय वाटतं की याच्यातून काय निष्पन्न होईल कोण जाणे, कारण सगळी गोष्ट तडीला जाईपर्यंत तो आणीबाणीचाच प्रसंग असतो. पण तरी देखील त्या भयाच्या विकाराच्या अधीन होऊन मी कधी पळ काढला असं झालं नाही. आणि मृत्यूच्या भयाबद्दल जर म्हटलं तर जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कळत न कळत मृत्यू नको वाटणं हे प्रत्येकालाच असतं. म्हणून मृत्यू हवा असं भयाचं स्वरूप निर्भयाचं स्वरूप नाही. आपण राहिलो पाहिजे, आपण असलो पाहिजे अशी जी स्वाभाविक प्रेरणा असते आणि काही एक देहबुद्धी प्रत्येकापाशी असते त्यामुळे मृत्यू नको असं वाटणं हे स्वाभाविक असतं. पण मृत्यू आपलं बिघडवू शकत नाही. मृत्यू आला तरी देखील किंवा मृत्यू झाला तरी देखील आपली जी अंतरस्थिती आहे, अंतर्बोध आहे, त्याच्यावर अधिक विश्वास असणं एवढी गोष्ट मानवी जीवनात शक्य आहे असं मला वाटतं. मृत्यूला खास आमंत्रण देणं हे निर्भयाचं स्वरूप नाही. हे टोकाच्या धारिष्ट्याचं लक्षण आहे. त्यावेळेला वृत्ती बोथट झालेली असेल तर ते शक्य आहे. मात्र ध्यानासारख्या वेळेला जेव्हा देहच राहत नाही, म्हणजे देहाचं स्मरणच राहत नाही, अशा वेळेला मात्र आपण मृत्यूला जिंकलं अशा प्रकारचा भाव माझ्या मनात काही वेळेला निर्माण झालेला आहे. मात्र वेळ प्रसंगी आपला देह वाचवणं हे करावंसं वाटतं आणि कुठल्या तरी तत्वज्ञानाच्या भरीला पडून अकारण हुतात्मा व्हावं असं कोणीही सांगत नाही. हे मला आचार्यांच्या गोष्टीवरून देखील कळलं की हत्ती धावून आलेला असताना आचार्य देखील झाडावर जाऊन बसले आणि शिष्याला सांगत होते की तू झाडावर जाऊन बस. तेव्हा शिष्य आचार्य हस्ती ही मिथ्या असं म्हणाला. आचार्य म्हणाले तदपि बटो पलायन अपि मिथ्या. जर हत्ती मिथ्या असेल तर पलायन देखील मिथ्या आहे, पण आता पळ असं ते म्हणाले. त्या तऱ्हेने तारतम्याने मृत्यूच्या भयाकडे पाहायला पाहिजे. मृत्यू आला तर अंतरस्थिती जशी आपण कमावलेली असते तशी घेऊन आपण पुढच्या प्रवासाला जातो. सगळे प्रश्न होऊ शकले नाहीत. वेळ संपली, 9:30 झाले. किती प्रश्न आहेत, पुष्कळ प्रश्न आहेत. जवळपास 26 प्रश्न विचारले, 27 देखील आहेत. पण हे प्रश्न मला तुम्हाला विचारावे असे वाटले नाहीत मामांच्या सांगण्याप्रमाणे. पण या प्रश्नांचं तसे ऑफ हँड वाचले मी आणि तुम्हाला उत्तरं दिली. पण या प्रश्नाच्या अंगाने देखील एक सत्संग होऊ शकतो असं मला वाटलं. तुम्ही जे ऐकायला येता तर तशा प्रकारे या प्रश्नाच्या प्रश्नोत्तरामधून देखील काही घडू शकतं असं वाटलं म्हणून हे प्रश्न मी घेतले. कदाचित पुढच्या वेळेला उरलेले घेईन, म्हणजे मग तुम्हालाही एक सलगता मिळेलच. हे सगळे वैयक्तिक प्रश्न आहेत. मला कोणीही कधी वैयक्तिक प्रश्न विचारलेले नाहीत आतापर्यंत. आपल्याकडे एक साधक यायचे, जोगळेकर आडनाव त्यांचं. ते अगदी सुरुवातीला प्रश्न विचारायचे आणि म्हणायचे की या प्रश्नाचं उत्तर मकरंदनाथांनी त्यांच्या अनुभवाप्रमाणे द्यावं असं लिहून माझ्याकडे प्रश्न द्यायचे. जर ती आठवण सोडली तर कोणीही असे वैयक्तिक प्रश्न मला विचारले नाहीत आतापर्यंत. पण या योगाने खरंच काय असायला हवं, काय कसं असायला हवं, आपण जे केलेलं आहे ते किंवा आपली जी अंतर्वृत्ती आहे ती प्रामाणिकपणाने तुमच्या समोर मांडण्याची ही मी संधी समजलो. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्यातल्या एकेकाला हे प्रश्न विचारावेत असं मला मनापासून वाटत नाही. तर तुम्ही याच्यापासून बोध घ्यावा यासाठी मीच उत्तर द्यायचं ठरवलं आणि मी उत्तर याची काही दिली. आता काही पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोपा माऊली प्रभु स्वामीजी. बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.